अर्जुन म्हणेगा तमाल श्यामा, इंद्रिया भावलिया ब्रह्मा, तुझा बोलू आम्हा साकांक्षू पैजी, जे शास्त्रे वाचोनी आणिके प्राणिया स्वमोक्षू न देखे, ऐसे का कई पक्षे बोलिलासी, तरी न मिळेची तो देशू नव्हेची काळा अवकाशू, जो करवी शास्त्राभ्यासू तोही तुरी, आणि अभ्यासी विरजिया होती जिया सामुग्रिया, त्याही नाही अपैतिया तिये वेळी, उजून ओहेची प्राचीन नेदीची प्रज्ञा संवाहन, ऐसे ठेले आपादन शास्त्राचे जया, किंबहुना शास्त्रविखी एकही न लाहतीची नखी, म्हणून उखी वेखी सांडिलीची, परी निर्धारुनी शास्त्रे अर्थानुष्ठाने पवित्रे, नांदताती परत्रे साचारे जे तया, ऐसे आम्ही हुवावे ऐसी जाड बांधोनी जीवे, घेती तयांचे मागावे आचार वया, घड्याचिया आखरा तळी बाळ लिहे दातारा, का पुढा सुनी पडी करा अक्षमू चाले, तैसे सर्व शास्त्र निपुण तयाचे जे आचरण, तेची करीती प्रमाण आपुलिये श्रद्धे, मग शिवादिके पूजने भूम्यादिके महादाने, अग्निहोत्रादी यजने करीती जे श्रद्धा, तया सत्व रज तमा माझी, कोण पुरुषोत्तमा कृती होयते आम्हा सांगितोची, तव वैकुंठ पिठींचे लिंग जो निगम पद्माचा पराग, जिये जयाचे नि हे जग अंग छाया, काळ सावियाची वाढू लोकोत्तर प्रौढू, अद्वितीय गुढू आनंद घनू, ये श्लाघी जती जिये बिके, ते जयाचे अंगी असिके, तो श्रीकृष्ण स्वमुखे बोलत असे. गेले दोन तीन बुधवार ये शास्त्र विधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धेयान्विताः, तेषां निष्ठा तुका कृष्ण सत्वमाहो रजस्तमः, या सतराव्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकावर आपण निरूपण पाहत होतो. शास्त्र विधीला सोडून पण श्रद्धेनी युक्त आहेत असे जे उपासना करतात, त्यांची निष्ठा कोणती? सात्विक, राजस की तामस. अशा प्रकारे अर्जुनानी जो प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचं स्वरूप समजून घेण्यासाठी म्हणून आपण जवळपास दोन तीन बुधवार पाहिले. आज ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ओव्या, मी सगळ्या ओव्या प्रथम वाचल्या. या निरूपणाच्या शेवटी भगवान श्रीकृष्णांचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. तव वैकुंठ पीठींचे लिंग, ज्यांची वस्ती वैकुंठामध्ये असते, वैकुंठ पीठ हे ज्यांचं राहण्याचं ठिकाण आहे असे, जो निगम पद्माचा पराग, वेदशास्त्र हे जर कमळ असेल, पद्म असेल, तर त्या कमळाच्या अंतर्यामी असणारे पराग कण म्हणून ज्याचं वर्णन करता येईल, म्हणजे वेदांचं देखील गुह्य, वेदांच्या देखील आत असणारी अतिशय महत्वाची अशी गोष्ट. तव वैकुंठ पीठींचे लिंग, जो निगम पद्माचा पराग, जिये जयाचे नि हे जग अंग छाया, हे सर्व जग जगत ज्यांच्या अंग छायेनी, ज्यांच्या आधारानी जगत, काळ सावियाची वाढू लोकोत्तर प्रौढू अद्वितीय गुढू आनंद धनु काळ सावियाची वाढू काळाची जी प्रबळता आहे ती प्रबळता ज्यांच्यामुळं खरं म्हणजे आहे असे ज्यांच्या ठिकाणी लोकोत्तरता आहे सर्व जी जगत आणि जगतामध्ये असणारी जी मनुष्य जात आहे त्याच्यामध्ये हे फारच श्रेष्ठ असणारे लोकोत्तर ज्यांची लोकोत्तरता प्रौढ अतिशय प्रौढ आहे श्रेष्ठ आहे असे अद्वितीय गुढू आनंद घनू ज्यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही ज्यांचं ज्ञान आहे ते ज्ञान संपूर्ण समजण्यासाठी म्हणून कोणीही पात्र नाही अद्वितीय गुढू आनंद घनू आणि जे केवळ आनंद घन आनंद वर्षविणारे मेघ आहेत असे येश लाघी जती जिये टिके अशा प्रकारे ज्यांच्या थोरपणाचा बोलबाला आहे ते जयाचे अंगी असिके हे सर्व गुण ज्यांच्या ठिकाणी वस्तीकर होऊन राहिलेले आहेत तो श्रीकृष्ण असे श्रीकृष्ण स्वमुखे बोलत असे अशा श्रीकृष्णांनी स्वमुखानी अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला सुरुवात केली असं या श्लोकाच्या शेवटी ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. हा जो श्लोक आहे हा अर्जुनवाच म्हणून आहे अर्जुनाने विचारलेला प्रश्न आहे. अर्जुनाचं वर्णन या श्लोकाच्या आधी भगवंतांनी केलेलं आहे. तरी सर्व विषयी वितृष्ण भगवंतांचं वर्णन आता आपण ऐकलं पण त्याच्या आधी ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाचं वर्णन केलं. कोणत्याच विषयाच्या ठिकाणी ज्याला तृष्णा नाही असा भगवंतांचा भक्त परमभक्त झाला महान भक्तांच्या नामावलीत ज्याचा समावेश आहे त्या अर्जुनाबद्दल चाललंय. कोणत्याच विषयाच्या ठिकाणी त्याला तृष्णा नाही असा सर्व विषयांपासून जो माघारी फिरलेला आहे असा सर्व विषयांच्या ठिकाणी जर तृष्णा असेल तर परमार्थ करण्यासाठी म्हणून ती अपात्रता समजली जाते. अर्जुन हा अशाकरता पात्र होता अर्थात असं कुठं भगवंत म्हणत नाहीत. ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाचं हे वर्णन करत आहेत. ज्ञानेश्वर महाराज जे वर्णन करत आहेत ते आपल्याकरता करत आहेत. आपण परमार्थाकरता प्रवृत्त झालेले सर्वजण ज्ञानेश्वर महाराज कोणाला सर्टिफिकेट देतात कोणाची प्रशस्ती करतात अर्जुनाची त्या अर्जुनाचं वर्णन जो सर्व विषयांच्या ठिकाणी वितृष्ण आहे असा असं असल्यामुळे भगवंत अर्जुनाला उपदेश करत आहेत. अर्जुन भगवंतांना प्रश्न विचारत आहेत पारमार्थिक असा संवाद घडतो आहे युद्धभूमीवर. ये ऐसे समयी कर्कशे जेथ लोह मांसा ते घाटी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जिथं थेट भेट लोखंड लोह शस्त्र आणि तुमचं शरीर याची जिथं एकमेकांची गाठ पडते अशा ठिकाणी हे तत्वज्ञान सांगितलं गेलेलं आहे. हे ऐकण्यासाठी योग्य असणारा अर्जुन हा पारमार्थिक दृष्टीने कसा श्रेष्ठ आहे आपल्यासाठी हे जे गुण आहेत हे गुण आपण अंगी बांधवावेत म्हणून कुठेतरी ज्ञानेश्वर महाराज पर्यायांनी हे गुण सांगतायत. जो सकळ कळी प्रवीणू आणि मग अर्जुनाचे खास गुण आहेतच. अनेक कलांमध्ये जो प्रवीण आहे असा कृष्णाही नवल कृष्ण अर्जुन तुले जो गुरुंना खरंच असं वाटलं पाहिजे की हा शिष्य शिष्यत्वानी आपलाही जणू गुरु होईल अशा पात्रतेचा आहे. कृष्णाही नवल कृष्ण अर्जुनत्वे जो अर्जुनत्व असताना अर्जुन म्हणून असताना शिष्य म्हणून असताना गुरुंना असं वाटावं कृष्णाला असं वाटावं की कृष्णाही नवल कृष्ण कृष्णांनाही असं वाटेल की आपल्यालाही हा जणू सवाई आहे. शौर्या जोडला आधार जो सोमवंशाचा शृंगारू सुखादी उपकारू जयाची लीला त्याच्या ठिकाणी शौर्य असलं पाहिजे. परमार्थी व्यक्तीच्या ठिकाणी असणारं शौर्य म्हणजे विषयाशी दोन हात करताना तसंच अभय अमानित्व इत्यादी अद्वेष्टा सर्व भूतानां हे शौर्यच आहे. द्वेष असणं आणि अद्वेष असणं अशा प्रकारचे मोठे मोठे गुण शिष्याच्या अंगी असावेत. शौर्या जोडला आधारू जो सोमवंशाचा शृंगारू सुखादी उपकारू जयाची लीला आणि सुख आदी दुसऱ्याला देणं सहज कत्या देणं हे ज्याची लीला आहे जो लिलेनी सुखे नैव सहज दुसऱ्याला सुख देण्यासाठी झटतो आहे गुरु होण्यासाठी तोच योग्य असतो. कृष्णाही नवल कृष्ण अर्जुनत्वे जो अर्जुन असताना खरं म्हणजे कृष्णाला देखील हा नवल जणू दुसरा कृष्ण आहे असं वाटावं. गुरुंना ते गुरु असताना आपल्या शिष्याबद्दल असं वाटावं की हा शिष्य माला देखील सवाई आहे. सुखादी उपकारू जयाची लीला तो दुसऱ्याच्या सुखासाठी झकणत धडपडत असतो दुसऱ्याला समजवण्यासाठी त्याची मनस्थिती सुधारण्यासाठी त्याला आधार देण्यासाठी म्हणून त्याचं सगळं जीवन व्यतीत होत आहे. परमार्थ हा व्यक्तिगत केवळ नाहीये आपण ध्यानाला बसणं आपल्याला बोध होणं एवढाच विषय नाहीये तो तर आहेच आहे पण त्याच्याही पलीकडे जाऊन पुण्य पर उपकार पाप ते पर पीडा दुसऱ्यावर उपकार करणं हा स्वभाव असायला पाहिजे. असं असेल तर मग तो अशा प्रकारे जेव्हा गुरु होईल तेव्हा अकारण कारुण्य अंगी बांधू शकेल ना. तो जर कठीण असेल कठोर असेल त्याला जर दुसऱ्याविषयी काहीच वाटत नसेल तर तो तशा प्रकारे गुरुंना खूप भावत नाही. अर्जुनाच्या निमित्ताने ज्ञानेश्वर महाराज एक प्रकारे आपल्या सगळ्यांना शिकवतायत सांगतायत की जीवन कसं असलं पाहिजे. जो प्रज्ञेचा प्रियोत्तम ब्रह्मविद्येचा विश्राम ब्रह्मविद्येला असं वाटलं पाहिजे की विश्रांती घ्यायची झाली तर या ठिकाणी येऊन घ्यावी. सहचरू मनोधर्म देवाचा जो देवाचा सहचर देखील आहे आणि देवाचा जो मनोधर्म देखील आहे म्हणजे देव कृष्ण ज्या मानसिक स्थितीमध्ये आहेत त्या मानसिक स्थितीमध्ये राहण्याची ज्याची क्षमता आहे असा आता अर्जुनाने विचारलेला प्रश्न आपण पाहू. असा अर्जुन तो अर्जुन म्हणे गा तमाल श्यामा तमालपत्राप्रमाणे ज्याचा कृष्ण वर्ण आहे श्याम वर्णाचा जो आहे इंद्रिया आवयिया ब्रह्मा आमच्या इंद्रियांना खरं म्हणजे इंद्रिय ब्रह्म त्याचा अनुभव घेण्यासाठी सक्षम नाहीत पण हे तमाल श्यामा तमाल पत्राप्रमाणे श्याम वर्ण असणाऱ्या इंद्रियांना देखील तू ब्रह्म आहेस म्हणून अनुभवाला येतोस असा म्हणजे डोळ्याला देखील समजतं की हा तमाल श्याम वर्णाचा ब्रह्मस्वरूप आहे कानांना समजतं त्याचा आवाज ऐकल्यानंतर सर्व इंद्रियांना तो ब्रह्म आहे असं समजतं जसे पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सावळा सारथी त्याला पाहिल्यावर त्याचे डोळे त्याची छाती त्याचे कमरेवर कटेवर ठेवलेले कर त्याची सम पाऊल विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूर दाता पाहिल्यावरच कळावं इंद्रियांना की हा ब्रह्म आहे स्वामीजींना पाहिल्यावर असं समजत असे की हे आनंद घन आहेत ते आनंदाचे अनुकार की सुखाचे अंकुर की महाबोधे विहार केले जायचे ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय की आनंदाचे निघाली या भुजा मूर्तिमंत आनंदाला जणू बाहू फुटलेत ते चालते ज्ञानाचे बिंब तयांचे अवयव हे सुखाचे कोंभ ठीक आहे त्यांचे अवयव हे सुखाचे कोंभ असतील पण कोणाला समजले जो पाहतो त्याच्या डोळ्यांना समजले ते कोंभ सुखाचे आहेतच पण ते जाणणारा जो आहे तो समजतो की हे मूर्तिमंत ब्रह्म आहेत काय लिहितात ज्ञानेश्वर महाराज म्हणा तो अर्जुन म्हणे का तमाल श्यामा इंद्रिया फावलिया ब्रह्मा तुझा बोलू आम्हा साकांक्षू पैजी तुला पाहिलं तुझा रंग पाहिला तुझ्या सान्निध्यात आलं आमच्या इंद्रियांनी तुला अनुभवला तर तू ब्रह्म आहेस असं वाटत पण तुझं बोल मात्र आत्ता तसा नाही असं अर्जुन भगवंतांना म्हणतोय तुमच्या बोलण्यामुळे मात्र आशंका निर्माण होती असं का तुझं बोलू आम्हा साकांक्षू पैजी संशय पूर्ण आहे तुझं हे बोलणं कोणतं तस्मात शास्त्र प्रमाणते कार्या कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म करतुम यहा रसी सोळाव्या अध्यायाच्या नंतर आलेला हा सतराव्या अध्यायातला पहिला श्लोक आहे हे जे तू म्हणतोस की शास्त्र प्रमाण आहे कार्य आणि अकार्य याचा निर्णय शास्त्रानं विचारून घ्यावा शास्त्राचं विधान जाणून घ्यावं आणि मग कर्म करावं असं तू म्हणतोयस त्यामुळं माझ्या मनात मात्र शंका निर्माण झाली एरवी तू ब्रह्म आहेस बरं का अर्जुन बुद्धिमान कसा आहे बघा तू तर ब्रह्म तुला पाहिल्यावर आमच्या डोळ्यांना समजतं की तू ब्रह्म मग तुझ्या बोलण्यातून शंका का निर्माण होतीये असं अर्जुन भगवंतांना विचारतोय म्हणजे शंका विचारताना देखील त्या व्यक्तीचा अनुमान होता कामा नाहीये त्याची स्तुती आणि आपली शंका ही जरा बरोबर जावी
स्वामी
एक 5 मिनिट आपण शांत बसून जसं आपण आपल्या स्वामीजींना परमात्मा म्हणून पाहत होतो पण आपल्या मनात काही शंकाही निर्माण होत होत्या, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तुमच्या बोलण्यातून मात्र जरा तुमचं बोलणं संशयपूर्ण आहे असं मला वाटतं, एरवी आमच्या इंद्रियांना देखील समजतं की तुम्ही ब्रह्मस्वरूप आहात। जे शास्त्रे वाचून आणिके प्राणिया स्वमोक्षू न देखे ऐसे का कई पक्षे बोलिलासी। शास्त्राशिवाय मोक्ष हा तर खरं म्हणजे ज्याचा त्याचा, आपण स्वतः खरं म्हणजे मुक्तच आहोत ना। जीवो ब्रह्मही म्हणा पराहा, जीव हा मुळातच परमात्मा स्वरूप आहे, आपण आनंद स्वरूपच आहोत। आपल्या ठिकाणी जे चैतन्य आहे त्या चैतन्याचं स्वरूप अविनाशी आहे आणि आनंद स्वरूप आहे, ते नित्य आहे, येणारं जाणारं नाही। म्हणजे प्राण्याच्या ठिकाणी मोक्ष हा स्वयंसिद्धच आहे, आपण मुळातच तसे आहोत असं शास्त्र जर म्हणत असेल तर आपण परिपूर्णच आहोत। आपण परिपूर्ण आहोत ही जर वस्तुस्थिती असेल तर जे शास्त्रे वाचून आणिके प्राणिया स्वमोक्षू न देखे, म्हणायचं की तू परमात्माच आहेस, जीव हा परमात्माच आहे असं एका बाजूनी म्हणायचं आणि एका बाजूनी असं म्हणायचं की शास्त्रानुसार गेलं तरच जीवाला आपण परमात्मा आहोत असं समजेल। अर्जुनाची शंका येते लक्षात आपल्या, अर्जुनाची बुद्धी जर मुळातच आपण परमात्मा स्वरूप आहोत तर मग शास्त्रांची काय आवश्यकता आहे, शास्त्रांनी सांगितल्यावर मग आपण परमात्मा होणार, तसं नाहीये। आपण मुळातच मोक्ष ही आपलीच गोष्ट आहे, स्वतःचीच गोष्ट आहे, मग शास्त्रांची एवढी प्रशंसा का करतोयस। जे शास्त्रे वाचून आणिके प्राणिया स्वमोक्षू न देखे, शास्त्राशिवाय जर प्राणी कोणीही मनुष्य स्वतःचाच मोक्ष पण तो पाहू शकत नाही असं शास्त्रांची विनाकारण बाजू घेऊन का बोलतोयस। ऐसे का कई पक्षे बोलिलासी, इतका शास्त्रांचा पक्ष घेण्याचं तुला कारण काय, जर मोक्ष स्वतः सिद्ध आहे आणि जर तू म्हणतोस ते खरं असेल तरी न मिळेची तो देशू, नव्हेची काळा अवकाशू, जो करवी शास्त्राभ्यासू तोही दूरी, प्राप्य पुण्यकृतान लोकान उषित्वा शाश्वती समाहा, शुचीनाम श्रीमतां गेहे योगभ्रष्टो ही जायते। योगभ्रष्ट हा त्यांनी जे पुण्य केलेलं असेल त्यामुळे तो उत्तम लोकांना जातो आणि तिथून मग शुचीनाम श्रीमतां गेहे अत्यंत पवित्र अशा कुळात जन्माला येतो, आणि श्रीमताम म्हणजे देखील ज्या ठिकाणी मोक्षाची चर्चा, मोक्षश्री श्रीमंत नव्हे तर लक्ष्मी ज्या विष्णू बरोबर नेहमी राहते त्या विष्णूच्या ज्ञानाचं ज्यांना स्मरण आहे अशा श्रीमतांगे अशा अशा ठिकाणी तो जन्माला येतो। तो देश जर मिळाला नाही तरी न मिळेची तो देशू, नभेची काळा अवकाशू, आणि काळ ही त्याला अनुकूल नाही। काळ अनुकूल असण्याची फार आवश्यकता आहे। उत्तम कुळात जन्म झाला पण आई वडील गेले, सांभाळ करायला कोणी नाही, तर त्या कुळाचं राहिलं काय? उत्तम कुळामध्ये जन्म झाला, परचक्र आलं, घरच्या घर जमीनदोस्त झाली, काळ अनुकूल नाही, दुष्काळ पडला, भूकंप झाले, जो कधी शास्त्राभ्यासू तोही दुरी, आणि ज्याच्या योगाने शास्त्राभ्यास होणार, जो शास्त्राभ्यास तुमच्याकडून करून घेणार तोही जर मिळाला नाही, म्हणजे गुरु, जर गुरुही मिळाला नाही, कारण गुरुंखेरीज कोण शास्त्राभ्यास करून घेणार? आणि अभ्यासी विरजिया होतीजिया सामुग्रिया त्याही नाही अपैतिया तिये वेळी, आणि अभ्यास करण्यासाठी सहाय्यभूत अशी जी सामग्री लागते त्याही वेळेवर जर मिळाल्या नाहीत, उजू नोहेची प्राचीन तसं प्रारब्ध अनुकूल नसेल, किती अडथळे मानवी जीवनात असतील। काही काहींना प्राचीन प्रारब्ध अतिशय अनुकूल असतं, आता त्यांनी फक्त करण्याची कृती आहे, करण्याचा अवकाश आहे, पण प्रारब्धाची अनुकूलता नाही। नेतीची प्रज्ञा संवाहन तसं स्वप्रज्ञा ती सहाय्यभूत होत नाहीये। ऐसे ठेले आपादन शास्त्राचे जया असं असल्यामुळे मग शास्त्राभ्यास तो संपादन करणं हे राहून गेलं। कोणकोणत्या कारणांनी? अनुकूल देश नाही, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अनुकूल काळ नाही, गुरु लाभले नाहीत, अभ्यासाकरता जी सामुग्री लागते ती सामुग्री नाही, अगदी जागा तरी पाहिजे की नाही आपल्या स्वतःला अभ्यासाकरता? घरात 10 माणसं आहेत, एकाच खोलीत राहतो आहे, अभ्यासाकरता म्हणून ज्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चरल किमान गोष्टी पाहिजेत त्या नाहीत, हा एक अडथळा। प्रारब्ध अनुकूल नाही किंवा स्वतःची प्रज्ञाच सहाय्यभूत नाही, ती दरवेळेला उलटे निर्णय देते, तिच्या ओढी भरतीकडे दुसरीकडे आहे। ऐसे ठेले आपादम शास्त्राचे जया, किंबहुना शास्त्रविखी एकही ना न लाहतीची नकी, म्हणून उखी विखी सांडिलीची। शास्त्राविषयी निश्चय प्राप्त होईल अशी एकही गोष्ट ज्याला लाभली नाही शास्त्र प्रमाण मानायचं याकरता, असं असल्यामुळे सारासार विचार ज्याच्या ठिकाणी कधी निर्माणच झाला नाही। परी निर्धारुनी शास्त्रे अर्थानुष्ठाने पवित्रे नांदताती परत्रे साचारेचे तरीही अभ्यासाचा निर्धार करू अर्थाच्या ठिकाणी नीट लक्ष देऊन अनुष्ठान ठेवून जे निर्धाराने राहतात तया ऐसे आम्ही होवावे ऐसे चाड बांधोनी जीवे घेती तयांचे मागावे आचारावया तशा त्या तशा धीर धरून राहिलेल्या सारखं आम्ही व्हावं कोणती गोष्ट अनुकूल नसताना धड्याजिया आखरा तरी बाळ लिहे दातारा पूर्वी पुस्ती असायची की नाही ती वर अक्षर लिहिलेली असायची ती पाहून तळाशी लहान मुलांनी अक्षर लिहायची धड्याजिया आखरा तळी बाळ लिहे दातारा का पुढा सुनी पडीकरा अक्षमू चाले किंवा पुढे एखादा डोळस मनुष्य चालतो आहे त्याच्या खांद्यावर हात ठेवू जो पाहू शकत नाही असा अक्षम जसा जातो चालत तैसे सर्व शास्त्र निपुण तयाचे जे आचरण तेची करीते प्रमाण आपुलिये श्रद्धे तशा प्रकारे सर्व शास्त्रामध्ये निपुण जे आहेत त्यांचं जे आचरण आहे ते आचरण समोर ठेवून श्रद्धेनी आपल्या जवळ असणाऱ्या श्रद्धेनी त्यांच्यासारखे जे जातात मग शिवादिके पूजने हे एक आणि मग देवतांची पूजा करणारे शिवादिक यांची पूजा करणारे भूम्यादिके महादाने पुष्कळ दानी आहेत असे भूमी देखील दान करतात इतके मोठे दानी अग्निहोत्रादी यजने करीती जे किंवा अग्निहोत्र यासारखी यजन यज्ञ जे आचरतात करीती जे श्रद्धा तया सत्व रज तमा असे काही सात्विक काही राजस काही तामस श्रद्धा असणारे माझी कोण पुरुषोत्तमा गती होयते आम्हा सांगितोजी यांच्यामध्ये गती कोणाला मिळते शिवादिक पूजन करणाऱ्याला म्हटलेले आहे ते सत्व रज तम या मार्गाने चालणारे आहे अशांमध्ये कोणाला गती प्राप्त होते ते तू आम्हाला सांग तवू वैकुंठ पिठींचे लिंग जो निगम पद्माचा पराग जिये जयाचे नि हे जग अंग छाया काळ सावियाची वाढू लोकोत्तर प्रौढू अद्वितीय गुढू आनंद धनू ये श्लाघी जती जेणे पिके ते जयाचे अंगी असिके तो श्रीकृष्ण स्वमुखे बोलत असे जो वैकुंठ वैकुंठामध्ये ज्याची वस्ती आहे जो वेद रुती कमलाच्या आत असणारी नाजूक गोष्ट पराग असं ज्याच्याबद्दल म्हणावं लागेल असा परमात्मा आहे ज्याच्या जयाचे मी हे जग जिये अंग छाया ज्याच्या योगाने हे सगळं जग जीवन चाललेलं आहे ज्याच्या आधाराने काळ सावियाची वाढू याच्या योगाने काळ प्रबळ झालेला आहे लोकोत्तरता आणि प्रौढता हे दोन्ही गुण ज्याच्या ठिकाणी आहेत असा अद्वितीय समजण्याला अतिशय कठीण आणि आनंद रूप असणारा आनंद घन असणारा यश लाघी जती जिये पिके असा थोरपणा ज्याला प्राप्त झालेला आहे अशा थोरपणाचा ज्याचा गवगवा झालेला आहे, बोलबाला झालेला आहे। जे जयाचे अंगी असिके तो श्रीकृष्ण स्वमुखे बोलत असे, असे श्रीकृष्ण या अर्जुनाच्या शंकेचं उत्तर स्वमुखानी देत आहेत। काय श्रीकृष्ण म्हणाले, श्री भगवान वाच त्रिविधा भवती श्रद्धा, देही नाम सा स्वभावजा, सात्विकी राजसी चैव तामसी चेती ताम श्रुणू। ही श्रद्धा देहाच्या प्रत्येक देह जी श्रद्धा वागवतो, देहाच्या आत जी श्रद्धा वागवली जाते ती सा स्वभावजा संस्कारवशात असते, ती गुणविभागांनी त्याच्यापर्यंत आलेली असते। खरं म्हणजे त्यांनीच कमवलेली असते पूर्वजन्माची। ती सात्विक राजस आणि तामस अशा प्रकारची असते आणि जीव चैतन्याला सात्विकी राजसी चैव तामसी चेती ताम श्रुणू ही श्रद्धा जीव चैतन्य आपल्याबरोबर घेऊनच जन्माला येतं, त्याबद्दल ऐक असं भगवंत म्हणाले। हा अध्याय सुरू झाला, यथावकाश आपण हा अध्याय पाहूया। हरी ओम तत्सत्। विठ्ठल विठ्ठल नमितो योगी थोर विराही तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत। ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यान् जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्धनम्। ॐ शान्ति शान्ति।